चीनीमंडी.com पॉडकास्ट।
4 एकर ऊस आगीमध्ये भस्मसात, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। थाना सेहरामऊ उत्तरी क्षेत्रातील गावात पिंपरा मुंजपदा इथं बुधवारी दुपारी अचानक ऊसाच्या शेतात आग लागली। यामुळे 6 शेतकऱ्यांच्या 4 एकर शेतातील ऊस आगीत जळून खाक झाला। योग्य वेळी पोहोचलेल्या फायर ब्रिगेडनं ग्रामीण लोकांच्या सहकार्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। पिंपरा मुंजपदामध्ये राहणारे संतोष, संजय, विमल गंगवार, डालचंद, विजय गंगवार आणि मुरादपूर निवासी जगदीश कुमार, बाबूराम यांची शेतं आहेत। यामध्ये ऊस पिकवलेला आहे। ऊसाच्या शेतामध्ये अचानक आग लागली। आग भडकल्यानंतर शेतकऱ्यांना ही दुर्घटना घडल्याचं समजलं। शेतात आग लागलेली समजताच गावकऱ्यांनी शेतीकडे धाव घेतली। यानंतर फायर ब्रिगेडलाही सूचना मिळाली। बऱ्याच धडपडीनंतर आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं। पण या दरम्यान शेतकऱ्यांचा 4 एकरातील ऊस जळाला होता। आगीत झालेल्या नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनालाही दिली आहे।